जय रघुजी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या आशीर्वादाने आणि साहित्य ज्ञानबोध मार्गदर्शनाने रसिक जनास उज्ज्वल भविष्याच्या सुपंथावर नेण्यास प्रेरणा प्राप्त झाली। आपण आज कायन जरी आमच्यात नाही, परंतु आपला साहित्य बोध व आदर्श आम्हाला आणि आमच्या भावी पिढीला अविस्मरणीय आठवणी सदोतीत वास करत राहतील ही सदिच्छा बाळगून मी आपल्या पदकमली नतमस्तक होऊन आपल्या पुण्य स्मृतीला अंतःकरणपूर्वक आदरांजली वाहतो। जय रघुजी।
तुला माझ्या अण्णा भाऊ आरतीच करून काट तुला माझ्या अण्णा भाऊ कोणाची झाली ती तुला माझ्या अण्णा भाऊ कोणाची झाली ती तुला माझ्या अण्णा भाऊ तुला माझ्या रे अण्णा भाऊ तुला माझ्या अण्णा भाऊ तुला माझ्या रे अण्णा भाऊ तुला माझ्या अण्णा भाऊ कोणाची झाली ती तुला माझ्या अण्णा भाऊ कोणाची झाली ती तुला माझ्या अण्णा भाऊ तुला वाहून चापे कळी दिसत काढती नंदा बोळी तुला वाहून चापे कळी दिसत काढती नंदा बोळी करती जेवण पुरण पोळी तुला माझ्या रे अण्णा भाऊ करती जेवण पुरण पोळी तुला माझ्या अण्णा भाऊ कोणाची झाली ती तुला माझ्या अण्णा भाऊ